डॉक्टर विनायक विश्वनाथ पिंडसे या शिक्षण तपस्वीची जीवनकथा आपण पाहतो आहोत. अलीकडे मानसशास्त्रामध्ये स्पिरिच्युअल सायकॉलॉजी नावाची एक नवीन शाखा विकसित होत आहे. त्यात अध्यात्म आणि मानसशास्त्र यांची सांगड घातलेली आहे. मनशारीर व्याधी म्हणजे सायकोसोमॅटिक डिसीजेस यांचं प्रमाण विकसित आणि अविकसित देशांमध्येही फार मोठं वाढतं आहे. मानसिक ताणतणावांचा परिणाम म्हणून रक्तदाब, मधुमेह, दम्यासारखे श्वसन रोग, त्वचा रोग आणि पचनाशी संबंधित विकार काळजी वाटेल एवढ्या प्रमाणात वाढत आहेत. या रोगांना जंतू कारणीभूत नाहीत तर रुग्णांचे मानसिक संघर्ष कारणीभूत आहेत. मानसिक व्यथांचा आणि शल्यांचा जाणीवपूर्वक शोध घेणं, त्यांची कारणं शोधून काढणं आणि त्या शल्यांचं विसर्जन करणं अशी व्याधीमुक्तीची एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया उपासनेद्वारा कशी करता येईल याची एक पद्धती आप्पा पिंडसे यांनी बसवलेली होती. उपासनेने मानसिक आरोग्य तर प्राप्त होतंच, पण जे मुळात आरोग्यपूर्ण आहेत त्यांचं आरोग्य अधिक तेजस्वी होतं. जे सामर्थ्यपूर्ण आहेत त्यांनी अधिक सामर्थ्यपूर्ण व्हावं असं या उपासनेतून शक्य होतं. शिक्षा किंवा बक्षीस अशा बाह्य साधनांपेक्षा उपासनेने, आंतरिक निरीक्षणाने व्यक्तीमध्ये खरं परिवर्तन होईल, तिचा खरा विकास होईल असा साधार विश्वास त्यांना होता. संकल्पशक्तीचं बळ मोठं असतं. व्यक्तिगत संकल्पापेक्षाही सामूहिक संकल्प अधिक प्रभावी असतात. त्यामुळे विराट लोकसंघांनी सामूहिक उपासना करावी, त्यामुळे संपूर्ण राष्ट्रामध्ये चैतन्याचं स्फुरण व्हावं आणि संपूर्ण मानवतेमध्ये दैवी गुणसंपदा अवतरित व्हावी असं आप्पांचं स्वप्न होतं. आपल्या मनात खोल लपून बसलेलं भय किंवा राग किंवा दुःख आपल्या बाह्य मनाला काही वेळा जाणवत नाही, परंतु त्याचे परिणाम शरीरावर, मनावर, खोलवर झालेले असतात. म्हणून दुःख, राग, भय, तिरस्कार यांचं प्रत्येक अवयवातून, प्रत्येक पेशीतून विसर्जन करायला हवं. असं विसर्जन झाल्यानंतर मनाची शुद्धी होते, मनावरचा ताण कमी होतो, माणसाला प्रसन्न आणि हलकं वाटू लागतं. आप्पांनी हा प्रयोग अनेकांवर केला आणि त्यांना अशा खोल लपलेल्या शल्यांचा शोध घेता आला. या शल्यांपासून मुक्त झालेली व्यक्ती त्या शल्यांमुळे उत्पन्न झालेल्या व्याधींमधून आपोआपच मोकळी होते असा अनुभव त्यांना आला. उपासनेद्वारा व्याधीमुक्ती या त्यांच्या छोट्याशा पुस्तकात त्यांनी असे अनेक अनुभव नमूद करून ठेवले आहेत. त्यातला एक प्रसंग असा, एक मुलगा 9वीत होता, शाळेची सहल जाणार होती, पण त्या मुलाला त्याचे आईवडील सहलीला जायला परवानगी देईनात, कारण हा मुलगा मोठा झालेला असला तरी रात्री त्याला अंथरुणात शू होत असे, म्हणजे नकळत मूत्रविसर्जन होत असे. त्या मुलाच्या लहानपणाच्या एखाद्या प्रसंगात या सवयीचं कारण सापडेल का असा शोध आप्पांनी घेतला. त्या मुलाने सांगितलं, मी जेव्हा 4 वर्षाचा होतो त्यावेळी नैवेद्यासाठी म्हणून काढून ठेवलेली गुलाबजामची वाटी मी पाहिली. मला ते गुलाबजाम खावेसे वाटले म्हणून मी ते सगळेच खाऊन टाकले. माझ्या आईने मला सांगितलं होतं की मी तुला दुसरे गुलाबजाम देणार आहे, पण नैवेद्याच्या वाटीला हात लावायचा नाही. तरी मी तो लावला आणि यामुळे माझ्या वडिलांना खूप राग आला. त्यांनी मला हाताने चांगले फटके दिले. त्यांचा उग्र चेहरा, उग्र डोळे आजही मला आठवतात. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते की म्हण, मी यापुढे चोरून खाणार नाही, म्हण लवकर म्हण. आणि मी खूप घाबरलो होतो. मला बहुधा त्यावेळी चड्डीत शू झाली आणि तेव्हापासून मला रात्री अचानक भीती वाटू लागली. वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि शू व्हायची. हा मुलगा तसा आनंदी, उत्साही, पण रात्री झोपला की त्याच्या मनात दडपला गेलेला क्षोभ उसळून यायचा, भय उसळून यायचं आणि मूत्र मार्गावरचं नियंत्रण जायचं. त्याचा त्याच्या वडिलांवर राग नाही, परंतु मनाच्या खोल कप्प्यामध्ये त्यांच्याविषयीचं भय लपलेलं आहे. आता यावर काय करायचं? यावर उपाय म्हणून आप्पांनी त्याला एक मंत्र सांगितला, म्हणजे मराठीच मंत्र. तो असा होता, माझ्या वडिलांनी माझ्या चुकीबद्दल मला मारलं, त्यावेळी मला भीती वाटली, पण त्या भीतीचं मी आता मनपूर्व विसर्जन करतो, शरीराच्या कणाकणातून विसर्जन करतो, माझ्या मूत्रेंद्रियांमधून विसर्जन करतो. हा मंत्र आप्पांनी त्या मुलाला रोज 108 वेळा म्हणायला सांगितला आणि खरोखरच त्याचं रात्रीचं अनैच्छिक मूत्रविसर्जन हळूहळू बंद झालं. तो मोकळेपणाने सहलीला जायला लागला. त्यापूर्वी मात्र 3 महिने हा मंत्र तो म्हणायला लागलेला होता. मानसिक त्रास सहन केल्यामुळे आणि त्याचं वेळीच विसर्जन न केल्यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात. पुण्यातल्या एका प्राध्यापकांची ही गोष्ट आहे. ते मेंदूच्या रक्तस्रावाने रुग्णालयात होते. स्वभावाने अत्यंत शांत आणि सोशिक होते, परंतु त्यांच्या पत्नी मात्र अत्यंत उग्र स्वभावाच्या होत्या. त्या आपल्या पतिराजांचा सारखा अपमान करत, लोकांच्या समोर अपमान करत. तुम्हाला समजत नाही, व्यवहार कशाशी खातात ते कळत नाही. सगळं जग तुम्हाला फसवायला निघालं आहे आणि तुम्ही फसत असता. तुमच्या अशा स्वभावामुळे आपल्याला आयुष्यभर खंक होऊन राहायला लागणार आहे, त्या तावातावानी असं बोलत असत. हे गृहस्थ मुकाट्यानं सहन करत आतल्या आत आपली प्रतिक्रिया दाबून टाकत. हा त्रास खूप दिवस त्याने सहन केला आणि एक दिवस त्याचा परिणाम मेंदूमध्ये रक्तस्राव होण्यास झाला. मित्रांनो, जीवनात आपल्या हातात आलेली पानं जशी असतील तसा खेळ आनंदाने खेळावाच लागतो. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा ताण, विशेषतः जवळच्या व्यक्तीच्या वागण्याचा ताण सतत जर मनात साठवत राहिलो तर मेंदूतील रक्तस्रावासारख्या गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे वेळच्या वेळी आपल्या मानसिक ताणाचं विरेचन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कौटुंबिक समस्या असणाऱ्या अनेक व्यक्ती आप्पांकडे येत असत आणि शल्य विसर्जनाची उपासना आप्पांकडून शिकत आणि त्यामुळे त्यांचं जीवन सुसह्य होत असे. आप्पांमधला मानसशास्त्रज्ञ सदैव जागा असे आणि आवश्यक तिथे आपणहून परिचितांच्या अशा समस्या ते या पद्धतीनं सोडवत असत. आणखी काही कथा आपण पुढच्या भागात बघूया.